आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेबाबत तोडगा काढण्यात भारत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। कुठलाही गरीब रुग्ण उपचारासाठी प्रतीक्षा यादीत राहणार नाही याची काळजी घ्या अशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची एम्स नागपूरच्या अधिकाऱ्यांना सूचना। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज नेमबाज मनू भाकरचं तिसरं पदक थोडक्यात हुकलं तर काल बॅडमिंटन पुरुष एकेरीत लक्ष्य सेननं उपांत्य फेरी गाठली। आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांचं अनिल देशमुख यांनी केलं खंडन। खंडणी प्रकरणात जे जे बाहेर येईल त्या सर्वांची चौकशी होईल असं देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण। जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेबाबत तोडगा काढण्यात भारत महत्वाची भूमिका बजावत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। नवी दिल्ली इथं 32व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचं उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते। सरकार कृषी क्षेत्रात विविध सुधारणा करत असून यामागं शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्याचा हेतू आहे। सरकारच्या आर्थिक धोरणांच्या केंद्रस्थानी कृषी क्षेत्र आहे असं ते म्हणाले। तृणधान्य दूध डाळी आणि मसाल्यांचं सर्वात जास्त उत्पादन भारतात होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं। देशात रसायनमुक्त नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे। यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात शाश्वत शेतीवर मोठा भर देण्यात आल्याचंही पंतप्रधान म्हणाले। देशात कृषी क्षेत्रातलं संशोधन आणि शिक्षणासाठी चांगलं वातावरण असल्याची ग्वाही त्यांनी दिली। यंदा या परिषदेत सुमारे 75 देशांच्या 1000 जास्त प्रतिनिधींनी भाग घेतला आहे। यावर्षीची परिषदेची मध्यवर्ती संकल्पना शाश्वत कृषी अन्न प्रणालीच्या दिशेनं परिवर्तन अशी आहे। सर्वोच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या लोक अदालतीमध्ये 1000 अधिक खटले निकाली निघाले आहेत। या अंतर्गत दिवाणी भूसंपादन आणि विवाह विषयक अनेक खटले मार्गी लागले अशी माहिती केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिली। सर्वोच्च न्यायालयाचं 75वं स्थापना वर्ष साजरं करण्यासाठी न्यायालयानं हाती घेतलेल्या विशेष लोक अदालत उपक्रमाचा आज अंतिम दिन असून यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मेघवाल बोलत होते। या लोक अदालतीमुळे सर्वांना सुलभ जलद आणि कमी खर्चिक न्याय मिळतो। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी देशवासियांना आवाहन केलं आहे की त्यांनी हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत येत्या 9 ते 15 ऑगस्ट या दिवसांमध्ये घरोघरी तिरंगा ध्वज फडकवावा आणि हरघरतिरंगा.com या संकेतस्थळावर आपले सेल्फी अपलोड करावेत। विदर्भासह आसपासच्या प्रदेशातील गरीब रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार मिळावेत त्यांचे हाल होऊ नयेत म्हणून आपण नागपूरमध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स आणली आहे। यामुळे कोणताही गरीब रुग्ण उपचारासाठी प्रतीक्षा यादीत राहणार नाही याची पूर्ण काळजी घ्या अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज एम्सच्या अधिकाऱ्यांना दिली। गडकरी यांनी एम्सच्या कामाचा आणि यंत्रणेच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला। यावेळी एम्सचे अध्यक्ष पद्मश्री डॉ विकास महात्मे, संचालक डॉ प्रशांत जोशी आणि डॉक्टरांची उपस्थिती होती। कोणत्या उपचारांसाठी आणि शस्त्रक्रियांसाठी तसंच तपासण्यांसाठी प्रतीक्षा यादी आहे आणि त्याचं कारण काय आहे याचा शोध घ्या। अशी परिस्थिती एम्ससारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये कधीच उद्भवणार नाही याची विशेष काळजी घ्या अशी सूचना त्यांनी केली। भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यांमध्ये सिकलसेल आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे एम्समध्ये त्यांचा उपचार झालाच पाहिजे असा आग्रह गडकरी यांनी व्यक्त केला। डेंग्यूमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण 1996 नंतर 3% घटलं आणि हा मृत्यूदर 2023 0.17% इतका झाला असल्याचं केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी म्हटलं आहे। देशातील 9 सर्वाधिक प्रभावित राज्यात डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी आरोग्य सुविधांचा आढावा चंद्रा यांनी काल घेतला। यावेळी त्यांनी डेंग्यूवर नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी राज्य सरकार आणि नगरपालिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं। आजच्या राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त नागपूरच्या शासकीय महाविद्यालयातर्फे आज सकाळी अवयवदान रॅलीचं आयोजन करण्यात आलं। रॅलीची सुरुवात मेडिकलच्या मुख्य गेटपासून जीएमसी नागपूरचे अधिष्ठाता डॉ राज गजभिये यांनी हिरवी झेंडी दाखवून केली। अवयवदानाच्या महत्वाविषयी जागरुकता निर्माण करणं आणि समाजाला या जीवनरक्षक कार्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणं हा या रॅलीचा उद्देश होता। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज नेमबाज मनू भाकरचं तिसरं पदक थोडक्यात हुकलं. महिलांच्या 25 मीटर पिस्टल प्रकारात ती चौथ्या स्थानावर राहिली. या स्पर्धेत तिनं 2 पदकांची कमाई केली आहे. स्पर्धेत काल बॅडमिंटन पुरुष एकेरीत लक्ष्य सेननं उपांत्य फेरी गाठली. पुरुष हॉकी संघानं 52 वर्षांनी ऑस्ट्रेलियाच्या संघावर 3-2 अशी मात केली. त्यांचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना उद्या ग्रेट ब्रिटनशी होणार आहे. नेत्रा कुमनन नौकानयन स्पर्धेत सहभागी होईल तर पुरुषांच्या गटात नौकानयनपटू विष्णू सर्वनन, गोल्फमध्ये शुभंकर शर्मा आणि गगनजीत कौर तर मुष्टीयुद्ध स्पर्धेत निशांत देव पदकांच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी प्रयत्नशील राहतील. दरम्यान ऑलिम्पिकच्या 8व्या दिवशी तिरंदाजी, मुष्टीयुद्ध, नौकानयन, गोल्फ या स्पर्धांमध्ये आज भारतीय महिला खेळाडू सहभागी होत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना अटक करण्याचं प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर दबाव टाकला असा आरोप अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. दरम्यान फडणवीस यांनी उच्च न्यायालयानं सचिन वाजे याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर नोंदवलेलं निरीक्षण ध्यानात न घेताच आरोप केला आहे अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली आहे. आपल्या विरोधातल्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी सचिन वाजेसारख्या अपराधी व्यक्तीची मदत फडणवीस यांना का घ्यावी लागते असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान तळोजा कारागृहात असलेल्या बडतर्फ अधिकारी सचिन वाजे यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की अनिल देशमुख हे खंडणीसाठी त्यांच्या सहाय्यकामार्फत पैसे मागत होते. हे केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या तपासात देखील समोर आलं आहे. त्यासंदर्भातील पत्र देखील आपण फडणवीसांना लिहिलं होतं. आज एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की असं कुठलं पत्र आपल्याला आलं असल्याचं सध्या माहीत नाही. त्याशी आपण मुंबईत गेल्यानंतर शहानिशा करू, कारण गेले 2 दिवस आपण नागपुरात होतो आणि या प्रकरणात गुंतलेल्या सर्वांची चौकशी होईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव समारोप समारोहानिमित्त सिव्हिल लाईन्स इथल्या डॉ वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात आज सकाळी माजी विद्यार्थी मेळावा आयोजिण्यात आला होता. या कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या विद्यार्थी जीवनातील विद्यापीठातील आठवणींना उजाळा दिला. या विद्यापीठानं अनेक विद्यार्थी दिले ज्यांनी आपापल्या क्षेत्रात लौकिक प्राप्त केला असं ते म्हणाले. यावेळी विद्यापीठाच्या आजी माजी विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला. यात प्रसिद्ध होमिओपॅथी डॉ विलास डांग, हिंदी दैनिकाचे विनोद माहेश्वरी, प्रसिद्ध साहित्यिक वि स जोग यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता. नागपूरच्या विभागीय क्रीडा संकुल मानकापूर इथल्या परिसरात नागपूर स्पोर्ट्स हब अर्थात क्रीडा केंद्राचं भूमिपूजन आज संध्याकाळी 6:30 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभाला क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सुमारे 683 कोटी रुपये किमतीच्या या स्पोर्ट्स हबद्वारे क्रीडापटूंना अव्वल दर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं चांदूर स्टेशनवर वैद्यकीय तपासणी शिबिराचं आयोजन केलं. काल झालेल्या या शिबिरात तिकीट तपासणी स्टाफ, सहाय्यक ट्रॅक मेंटेनर, तंत्रज्ञ, स्टेशन मास्तर आणि विभाग अभियंता यांच्यासह नागपूर विभागातील विविध क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांसाठी प्रतिबंधात्मक आरोग्य उपायांची खात्री करण्यासाठी वैद्यकीय तपासणीही यावेळी करण्यात आली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना काळातील अग्रणी कार्यकर्ते, जुन्या मद्रास प्रांतातील संघ प्रचारक, कन्याकुमारी स्थित विवेकानंद शिला स्मारकाचे प्रेरणास्रोत दत्ताजी डिडोळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गेल्या वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. जन्मशताब्दी वर्षाचा समारोपीय कार्यक्रम बुधवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी समारोह समितीचे सचिव, माजी खासदार आणि उद्योजक अजय संचेती यांनी पत्रकार परिषदेत दिली. समितीच्या वतीनं रेशीमबाग इथल्या कवी सुरेश भट सभागृहात सायंकाळी 6 वाजता आयोजित या कार्यक्रमात सरसंघचालक डॉ मोहन भागवत, अंजनगाव सुरजी इथल्या देवनाथ मठाचे स्वामी जितेंद्रनाथ महाराज, अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ राजशरण शाही यांची उपस्थिती राहील. तर अध्यक्षस्थानी जन्मशताब्दी समारोह समितीचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहणार आहेत. विदर्भाच्या अमरावती, अकोला, यवतमाळ, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अन्य जिल्ह्यात मात्र वादळी पर्जन्यमान राहणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. दरम्यान उद्यापासून येत्या 7 ऑगस्टपर्यंत विदर्भात सर्वत्र वादळी पर्जन्यमान राहणार असल्याचं हवामान खात्यानं कळवलं आहे. येत्या काही तासात विदर्भातील नागपूर, अमरावती, भंडारा, अकोला, बुलढाणा इथं काही ठिकाणी आणि वाशिम, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेबाबत तोडगा काढण्यात भारत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. कुठलाही गरीब रुग्ण उपचारासाठी प्रतीक्षा यादीत राहणार नाही याची काळजी घ्या, अशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची एम्स नागपूरच्या अधिकाऱ्यांना सूचना. आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज नेमबाज मनू भाकरचं तिसरं पदक थोडक्यात हुकलं, तर काल बॅडमिंटन पुरुष एकेरीत लक्ष्य सेननं उपांत्य फेरी गाठली. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.